सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्या सोबत आहे MH 93.5 मध्ये. आणि कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच लोक काही काही वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच गिरीश काळे शेतकरी आहेत आणि त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अगदी असं सुंदर फवारणीचं यंत्र तयार केलंय. आज आपण त्यांच्याशीच बोलतोय. बरं, तुम्ही आयडिया कशी काय सुचली तुम्हाला की असं काहीतरी फवारणी यंत्र आपण बनवावं आपल्या आपल्या कामासाठी? का बरं डोक्यात आलं असं?
नाही, आम्ही नेहमी फवारणी मारत असतो, त्रास होत असते असा फवारणी मारायचा. मग कमी खर्चात कमी लेबर मध्ये कशी फवारणी जास्त होईल या हेतून आम्ही चालू केलं.
अच्छा, कुणी कुणी हेल्प केली तुम्हाला यात?
यात मदत वगैरे तशी काही नाही, पण एक मित्र आहे, हे वेल्डिंग वाल्याची मदत घेऊन केली आम्ही.
अच्छा, तुम्ही स्वतः स्वतः सगळं तयार केलं आणि आयडिया वगैरे कुठे बघितली का मनाच्या मनाचच केलं?
नाही, आयडिया वगैरे नाही बघितली आम्ही. बैलबंडीवर मारायचं ठरवलं होतं, पंप बंडीवर ठेवून, पण ते न करता आम्ही मोटरसायकलच्या चाकावर केलं.
काय अडचणी आल्या का हे बनवताना की काही हे सामान मिळत नाही ते मिळत नाही असं झालं कधी?
हा, ते जे नोजल वगैरे जे आहे ते नव्हते मिळत.
अच्छा,
आता ते एक म्हणजे जुन्या पंपाचे होते त्याचेच काढून लावलेले आम्ही.
थोड़ी देर में बातें कंटिन्यू करते हैं सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर. महक आपके साथ है, स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.